मराठी माणसानं आपल्या प्राणापेक्षाही अधिक महत्त्व फक्त एकाच गोष्टीला दिलं, आणि ती गोष्ट म्हणजे ज्ञानबा तुकाराम हा महामंत्र. ज्यानं आपल्या आयुष्यात एकदाही हा मंत्र जपला नाही आणि पुंडलीक वरदे हरी विठ्ठल असा घोष केला नाही, तो मराठी माणूसच नव्हे. जगात संत अनेक झाले आणि होतीलही, पण सदेह वैकुंठी जाणारे हे एकच संत म्हणजे तुकारामबुवा. वारकरी मात्र सदेह वैकुंठी जाण्याचं परमसुख सहजगत्या अनुभवू शकतात, फक्त विमान वेगळं असतं इतकंच.
गाथे मध्ये दिसती तुकोबा धन्य नयन ज्योती चाललो सदेह वैकुंठी चाललो सदेह वैकुंठी गाथे मध्ये दिसती तुकोबा गाथे मध्ये दिसती तुकोबा धन्य नयन ज्योती चाललो सदेह वैकुंठी चाललो सदेह वैकुंठी. अजब वाणी हा साधा भोळा त्रिविधता पे अति पोळला गुरु कृपा होताच खेळली सरस्वती ओठी चाललो सदेह वैकुंठी चाललो सदेह वैकुंठी. फुत्काराने देहू गढूळले विठ्ठल ध्यानी तुकया बसले अभंग मोहन अंतिना चला कालिया वरती चाललो सदेह वैकुंठी चाललो सदेह वैकुंठी. जसे बोलला तसे वर्तला इमारतीचा कळस जाहला समान होती या हरिदासा सोने अन माती चाललो सदेह वैकुंठी चाललो सदेह वैकुंठी. पंढरपूर वैकुंठ समजले अनगाथेचे विमान झाले आनंदी आनंद चौकडे तुकोबाही नाचती चाललो सदेह वैकुंठी चाललो सदेह वैकुंठी. गाथे मध्ये दिसती तुकोबा गाथे मध्ये दिसती तुकोबा धन्य नयन ज्योती चाललो सदेह वैकुंठी चाललो सदेह वै.
चाललो सदेह वैकुंठ।